नमस्कार, मी डॉक्टर सावित्रा. आज मी तुम्हाला कोरोनाच्या लसीबद्दल सांगणार आहे. संपूर्ण मानवजातीला जणू कोरोना विषाणूचा शाप मिळाला आहे. लस म्हणजे त्या शापावरचा उशाप म्हणायला हरकत नाही. आपण सगळे कोरोनावरच्या लसीकडे डोळे लावून बसलेलो आहोत. मीडिया ह्याचा गैरफायदा घेत आहे आणि TRP वाढवण्यासाठी लसीबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे. जसे की 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लस उपलब्ध होईल आणि कोरोनापासून मुक्ती मिळेल आणि असं बरंच काही. मला खूप लोकांचे मेसेज येत आहेत आणि येत होते की हे खरं आहे का. त्यामुळेच मी हा लेख लिहिण्याचा घाट घातला आहे आणि तुमच्यासाठी हा लेख मी वाचून दाखवणार आहे. मराठी वाचकांसाठी ह्या लेखामध्ये लसीबद्दल आवश्यक तेवढी सगळी माहिती आणि लसीचे काम कुठंपर्यंत आलेले आहे ह्याबद्दल लिहिले सांगितले आहे. ह्या महामारीमुळे लसीचे महत्त्व वाढले आहे. लस तयार करणे खूप खर्चिक असते आणि त्याला भरपूर वेळ लागतो. सर्वप्रथम पाहूया लस म्हणजे काय. लस म्हणजे एक रसायन ज्यात त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धवट मेलेले किंवा त्या जंतूचा अंश अशा पद्धतीने वापरले जातात. लस शरीरात गेली की जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच सुरू होते. लसीत सबळ जंतू नसल्यामुळे रोग तर होत नाही, पण शरीराला त्या रोग जंतूंशी लढण्याचा अनुभव मात्र प्राप्त होतो. लसीकरण म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या लसीचे शरीरात देणे. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात. एकदा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यापासून बचाव करण्याऐवजी रोगाच्या प्रतिबंधासाठी लसांची रचना केली गेली आहे. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी लसी महत्त्वाची भूमिका बजावतात. ते आपल्याला गंभीर आणि कधीकधी प्राणघातक आजारांपासून संरक्षण करतात. लस ही रोगाची प्रतिकार शक्ती सुरक्षितपणे विकसित करण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक संरक्षणासह कार्य करून संसर्गाची शक्यता कमी करते. लसी कशा कार्य करतात ह्याबद्दल शिकण्यापूर्वी आपले शरीर आजाराशी कशाप्रकारे लढा देते हे समजून घेणे उपयुक्त ठरेल. जेव्हा बॅक्टेरिया किंवा विषाणूसारखे सूक्ष्म जंतू शरीरावर आक्रमण करतात ह्याला संक्रमण किंवा संसर्ग म्हणतात. त्यामुळे आपण आजारी पडतो. आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBC, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स असतात. WBC आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते जीवाणू विषाणू आणि सूक्ष्म जंतूवर हल्ला करून संक्रमणास प्रतिकार करण्यास मदत करतात. प्रामुख्याने 3 प्रकारच्या पांढऱ्या पेशी प्रतिकार शक्ती प्रणालीत कार्यरत असतात. मॅक्रोफेजेस, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट्स. मॅक्रोफेजेस रोगजंतूंना गिळून टाकतात आणि पचवतात. त्या रोगजंतूंचा काही अंश शरीरात राहून जातो, त्याला अँटीजन असे म्हणतात. आपल्या प्रतिकार संस्थेला ह्या अँटीजनचा धोका जाणवतो आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात होते. बी लिम्फोसाइट्स हे संरक्षक पांढऱ्या पेशी असतात. ते अँटीबॉडीज तयार करतात. टी लिम्फोसाइट्स हे आणखी एका प्रकारच्या बचावात्मक पांढऱ्या रक्तपेशी असतात. आधीच संक्रमित झालेल्या पेशीवर ते हल्ला करतात. जेव्हा शरीर एखाद्या रोगाने संक्रमित होते तेव्हा शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यास काही दिवस लागतात. एकदा आजारातून बरे झाल्यानंतर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला त्या रोगापासून शरीराचे संरक्षण कसे करावे याविषयी अनुभव मिळालेला असतो. शरीरात काही टी लिम्फोसाइट्स राखून ठेवल्या जातात ज्याला मेमरी सेल्स म्हणतात. जर शरीरात पुन्हा त्याच रोगजंतूंचा संसर्ग झाला तर त्वरित बी लिम्फोसाइट्स त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात. आता पाहूया लस कशी काम करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला लस दिली जाते तेव्हा त्यामध्ये असलेले जिवंत मृत किंवा अर्धमेले जंतू शरीरातील पांढऱ्या पेशींना एक प्रकारची रंगीत तालीम देतात. अँटीबॉडीज तयार होतात आणि एकदा अनुकरण संक्रमण संपल्यानंतर शरीरात मेमरी टी लिम्फोसाइट्स राखून ठेवली जातात, ज्यामुळे जेव्हा खरोखर रोगाचे संक्रमण होते तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्वरित त्या अँटीजनला ओळखून त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करून रोगजंतूंचा पाडाव करतात आणि शरीराचे त्या रोगापासून संरक्षण करतात. सहसा कोणतीही लस विकसित होण्यास बरीच वर्ष लागतात. त्या मानाने कोरोना व्हायरस लसीचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. जर महामारी सुरू झाल्यापासून 12 ते 18 महिन्यात लस मिळाल्यास हा जागतिक विक्रम ठरेल. लस कशी बनवतात पाहूया. ह्या प्रक्रियेत बरेच स्टेप्स असतात. प्री क्लिनिकल स्टेज, ज्यामध्ये प्राण्यावर लसीचा अभ्यास केला जातो. जर तो यशस्वी झाला तर मग पुढची स्टेज म्हणजे क्लिनिकल ट्रायल, ज्यामध्ये माणसावर लसीचा अभ्यास केला जातो. त्यात 3 फेजेस किंवा टप्पे असतात. फेज 1, फेज 2, फेज 3. फेज 1 मध्ये 20 ते 100 लोकांना लस दिली जाते. फेज 2 मध्ये 100 ते 300 लोकांना आणि फेज 3 मध्ये 1000 ते 3000 लोकांना लस दिली जाते. प्रत्येक देशाचे स्वतःचे नियामक केंद्र असते. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन आहे, जे अमेरिकेतल्या लसींचे नियमन करण्यास जबाबदार आहे. सगळ्या फेजेसमध्ये साईड इफेक्ट्सची नोंद केली जाते. तिसऱ्या फेजनंतर लस बाजारात आणली जाते आणि ते निरनिराळ्या देशात देण्याचे कार्य सुरू होते. ह्याला फेज 4 म्हणतात. अनेकदा फेज 4 मध्ये आल्यानंतरसुद्धा लस फेल होऊ शकते. इतर औषधांपेक्षा लसीची अधिक कसून तपासणी केली जाते, कारण लसीच्या क्लिनिकल चाचण्यामध्ये 1000 लोकांना लस दिली जाते, त्यामुळे जास्त सावधानता बाळगावी लागते. सध्याच्या आपत्कालीन स्थितीमुळे वेळ वाचवण्यासाठी आणि लस लवकरात लवकर विकसित करण्याच्या प्रक्रियेस वेग देण्यासाठी काही क्लिनिकल चाचण्याचे टप्पे एकत्र केल्या जातात. महामारीच्या काळात आपत्कालीन मान्यता पण दिली जाते. आजच्या तारखेला म्हणजे 15 ऑगस्ट 2020 जगातल्या 165 कंपन्या कोरोना व्हायरस लसीवर कार्यरत आहेत. त्यापैकी 31 कंपन्या मानवी क्लिनिकल चाचण्यामध्ये उतरल्या आहेत. काही चाचण्या अयशस्वी होऊ शकतात, तर काही लसींचे काम परिणामकारक नसल्याने रद्द होऊ शकतात. तसेच काही कंपन्या यशस्वीरित्या व्हायरसविरुद्ध प्रभावी लस बनवण्यास यश मिळवतील. जर सर्व काही सुरळीत सुरू राहिल्यास ह्या वर्षाच्या अखेरीस लस उपलब्ध व्हायची शक्यता आहे आणि 2021 सुरुवातीस लोकांसाठी लस उपलब्ध होईल. हर्ड इम्युनिटी म्हणजे झुंड रोग प्रतिकार शक्ती म्हणजे काय? जेव्हा 60 ते 70% लोकांना एखाद्या विशिष्ट संसर्गजन्य रोगासाठी प्रतिकार शक्ती विकसित झाल्यास त्याला हर्ड इम्युनिटी असे म्हणतात. याचा अर्थ असा की जगभरातील कोट्यावधी लोकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती विकसित झाली पाहिजे. उदाहरणार्थ अमेरिकेची लोकसंख्या सुमारे 390 करोड आहे. त्याचा 60% म्हणजे पुढील 3 वर्ष दररोज किमान 2 लाख नवीन केसेसची आवश्यकता असेल. सध्या आरोग्य सेवा त्यातील 1/4 म्हणजे दर दिवशी 40 ते 70 हजार नवीन केसेस आल्यामुळे ते मॅनेज करताना नाकी नऊ येत आहे. आणि तसे झाले तर आरोग्य सेवा कोलमडून पडेल. लोकांना कोविड आणि बाकीच्या आजारावर वैद्यकीय मदत मिळू शकणार नाही. मृत्यूदरही भरपूर वाढेल. त्यामुळे लसीशिवाय हर्ड इम्युनिटी शक्य नाही. एक लक्षात घ्या, लस उपलब्ध होऊन जगात सगळ्यांचे लसीकरण व्हायला बराच काळ लागणार आहे. तोपर्यंत आणि कदाचित त्यानंतरही प्रतिबंधात्मक उपायांना पर्याय नसेल. त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब करा. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, हात स्वच्छ धुवा, सोशल मीडियाच्या थापांना बळी पडू नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानसिक आरोग्य राखा. सकस आहार घ्या. नियमितपणे शारीरिक व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. कोणताही काढा, गुळण्या, हळदीचे दूध, जिंदा तिलस्मात किंवा वाफ घेण्याला शास्त्रीय पुरावा नाही. त्यामुळे चोंदलेले नाक किंवा खवखवणारा घसा बरा होईल, पण कोरोना व्हायरस मरत नाही हे लक्षात घ्या. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका. ॲझिथ्रोमायसिन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन किंवा तत्सम औषधी कोरोनाला रोखू शकणार नाहीत. सध्या प्रत्येकजण डॉक्टर होऊन सोशल मीडियावर मनाला येईल ते उपाय छाती ठोकपणे सांगत सुटला आहे. बरेच जण तशा चुकीच्या माहितीला बळी पडून सगळे उपाय करत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. कोणत्याही माहितीवर लगेच विश्वास न ठेवता आधी योग्य व्यक्ती किंवा वेबसाईट किंवा संस्थांकडून माहिती पडताळून पहा आणि मगच त्याचा अवलंब करा. शरीरात कमतरता असेल तरच व्हिटॅमिन्स घ्या, नाहीतर त्याचे पण साईड इफेक्ट्स असतात. एक सोपी गोष्ट सांगू का? आपल्याला जर माहीत असेल की समोरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे, तर आपण लगेच आपलं वागणं थोडंसं चेंज करतो आणि जास्त काळजी घेतो की आपल्याला त्या व्यक्तीकडून कोरोनाची लागण व्हायला नको. जर तुम्ही स्वतः आणि तुमच्या आजूबाजूचे सगळेच लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत असे समजून जर काळजी घेतलात आणि वागलात, तर थोडंसे सोपे जाईल. या गोष्टीची सवय करून घेतली तर ह्या महामारीतून सुखरूपपणे बाहेर पडू शकू. अशा भ्रमात राहू नका की मी तरुण आणि निरोगी आहे आणि कोरोना लागण झाली तरी मी त्यातून बरा होईन आणि माझ्या शरीरातले अँटीबॉडीज माझे रक्षण करतील. अजूनही आपल्याला कोविडचे दूरगामी परिणाम माहीत नाहीत. कोण जाणे, आजच्या सौम्य रोगाचे पडसाद काही वर्षांनी वेगळ्या पद्धतीने उमटतील. त्यामुळे जास्त शहाणपणा रोग येऊ न देण्यात आहे. त्यासाठी आवश्यक काळजी बराच वेळ घ्यायला लागणार आहे. तर ह्या न्यू नॉर्मल लाईफस्टाईलचा स्वीकार करा. काळजी घ्या, पण काळजी न करता जमेल तसे निरोगी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.